हिट्स 93.5 रेड एफएम वर 9:48 मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्राय तुमच्या सोबत. क्रमवारी घसरली कधी कधी तर आनंद होतो, डिपेंड करतं ती क्रमवारी कसली आहे. थोडा वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की हा विषय स्पेशली आपण आज काबर घेतोय. स्विस बँकेच्या खात्यांमध्ये पैसे ठेवताना बरेचसे नियम आड येतात आणि असं म्हटलं जातं की ब्लॅक मनी जो आहे तो बऱ्यापैकी स्विस बँकेमध्ये लोक आता ठेवतात. भारताचा नंबर वर चाललेला आहे. एकूणच पूर्वी भारताचा नंबर हा सर्वात जास्त पैसे असणाऱ्या देशांमध्ये होता, 50 देशांमध्ये होता. भारत 2004 साली 37व्या क्रमांकावर होता. त्यानंतर क्रमवारी घसरून ती 61 वरती आली आणि यंदा असं दिसून येत आहे की भारताचा क्रमांक 61 वरून 75 वर आलेला आहे. आणि ही गोष्ट खरंच समाधान देणारी आहे, आनंद देणारी आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी, क्रमवारी खाली आली, काहीतरी घट झाली आणि आनंद झाला, या गोष्टी आपल्या या आयुष्यात घडतात. कुठच्या त्या गोष्टी शेअर करताय तुम्ही 6601935 नंबर आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर सोच ना सके फ्रॉम मेअर लेफ्ट गाणं येत आहे थोडस वेळात. एन्जॉय. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते राहो.